प्रेषितांची कृत्ये अध्याय 21. मग असे झाले की आमचा त्यांचा कष्टाने वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पात्रास गेलो. नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर त्यात बसून आम्ही निघालो. मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूर्याकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरावयाचा होता. आणि शोधांती आम्हास शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे 7 दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पावलाला म्हटले, तू यरुशलेमात पाऊल टाकू नये. मग असे झाले की ते दिवस गेल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. तेव्हा किया व मुले यांच्या सुद्धा सर्वांनी आम्हास नगराबाहेर पोहोचविले. तेथे समुद्राच्या तीरी आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. मग सोरापासूनचा आम्ही आपला जलप्रवास संपविला आणि तलमैसास येऊन व बंधुवर्गास भेटून त्यांच्या येथे 1 दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरियास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. हा 7 एक होता. त्याला 4 अविवाहित कन्या असून त्या ईश्वर संदेश देत असत. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता आगब नावे कोणी एक संदेष्टा यहुदियाहून खाली आला. त्याने आम्हाकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले,
पवित्र आत्मा असे म्हणतो, ज्या मनुष्याचा हा कमरबंद आहे त्याला यरुशलेमात यहुदी लोक याप्रमाणे बांधून विदेशी लोकांच्या हाती देतील.
हे ऐकून आम्ही व तिथल्या लोकांनीही तू यरुशलेमात जाऊ नये अशी त्याला विनंती केली. तेव्हा पौलाने उत्तर दिले,
तुम्ही रडून माझे मन खचवित आहे काय? मी नुसता बंधनात पडण्यासच नव्हे तर प्रभू येशूच्या नामासाठी यरुशलेमात मरावयास देखील तयार आहे.
तो ऐकत नाही हे पाहून आम्ही स्वस्थ राहून म्हटले,
प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो.
त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमास वर गेलो. आमच्या बरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्या बरोबर कुप्र येथील नासोन या जुन्या शिष्यास आणले. त्याच्या येथे आम्हास राहावयाचे होते. यरुशलेमास आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगत स्वागत केले. मग दुसऱ्या दिवशी पॉल आम्हा सुद्धा याकोबाच्या येथे गेला आणि सर्व वडील वर्गही तेथे आला. तेव्हा त्याने त्यास भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्य देवाने विदेशी लोकांमध्ये केली त्यापैकी एक एक सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचे गौरव केले व त्याला म्हटले,
भाऊ, ज्यांनी विश्वास ठेविला आहे असे यहुद्यांमध्ये किती हजारो लोक आहेत हे तू पाहतोस. ते सर्व नियम शास्त्राभिमानी आहेत. तुझ्याविषयी त्यास असे कळविण्यात आले आहे की तू विदेशी लोकात राहणाऱ्या सर्व यहुद्यांस मोशाचा त्याग करावयास शिकवितोस आणि आपल्या मुलांची सुनता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगतोस. तर आता काय करावे? तू आला आहेस हे ते खचित ऐकतील. यास्तव आम्ही तुला जे सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्या 4 आहेत, त्यास घेऊन त्यांच्यासह तू व्रतस्थ हो आणि त्यांनी मुंडन करावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. म्हणजे तुझ्याविषयी जे कळविण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तू स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागतोस असे सर्वांस समजे. परंतु ज्यांनी विश्वास ठेविला आहे अशा विदेशा संबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठविले आहे की त्यांनी मूर्तीस अर्पिलेले पदार्थ, रक्त, गुदमरून मेलेले प्राणी व व्यभिचार यापासून आपणास राखावे.
तेव्हा पौल त्या मनुष्यास घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्या बरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करावयाचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहो असे त्याने दर्शविले. पुढे ते 7 पूर्ण होणार होते. तेव्हा आसियातील यहुदी यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चेतविले आणि त्याचवर हात टाकून आरोळी मारून म्हटले,
अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा. आपले लोक नियमशास्त्र व हे स्थळ याविरुद्ध जो सर्व ठिकाणी सर्वांस शिकवितो तो हाच आहे. शिवाय याने हे लेण्यास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळविले आहे.
यांनी त्रफीम इफिस्कर याला पूर्वी त्याच्याबरोबर नगरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती. तेव्हा सर्व नगर गलबलून लोकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद झाले. मग ते त्याला जीवे मारावयाला पाहत असता पलटणाच्या सरदाराकडे बातमी लागली की सर्व यरुशलेमात गडबड उडाली आहे. तेव्हाच तो शिपाई व जमादार यास घेऊन त्याचकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई यास पाहून ते पौलाला मारिताना थांबले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरिले आणि दोन साखळणी बांधण्यास हुकूम केला. मग हा कोण व याने काय केले असे त्याने विचारिले. तेव्हा लोकातून कोणी काही कोणी काही ओरडले. या गलबल्यामुळे त्याला खात्रीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायऱ्यांवर आला तेव्हा असे झाले की लोकांच्या दांडगाव्यामुळे शिपायांनी त्याला उचलून नेले, कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून असे ओरडत होता. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले,
मला आपल्या बरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का?
तो म्हणाला,
हेलेनी भाषा तुला येते काय? त्या मिसऱ्याने थोड्या दिवसा मागे बंड उठून त्या 4000 मारेकरस राणत नेले, तो तूच आहेस की नाही?
तेव्हा पौलाने म्हटले,
मी किलिकियातील तारस्कर यहुदी आहे, हलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.
त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकास हाताने खुणाविले आणि अगदी निवांत झाल्यावर तो त्याचबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला.